भाग विसावा। येशूना स्वर्गारोहण हिना प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय 1 ते 11 वचन। मरणातून उठलेला येशू अनेक हाला दिसना, येशूने त्याला दर्शन दिना, त्याही येशूला हेरा तो जिवंत हिना। 40 दिवसांनी येशूला स्वर्गारोहण ह्यावला आहा। येशूने आखना जा आणि सर्व लोकांना चेला बनवा, जे आज्ञा मी तुम्हाला दिन्यात त्या त्याला पाळूला शिकवा। चेला त्याला हेरत असताना तो स्वर्गात लिदल्या ग्यात, त्यांनी नजरेआड हिना तो ढगात ग्या। तहा त्याला 2 देवदूत दिसनात, त्यांनी चेल्याला आखना जसा तुनी त्यांना वर जाताना हेरा तसाच तो परत येना। आता येशू स्वर्गात आहा, जे त्यावर विश्वास ठेवत त्यासाठी तो जागा तयार करूला ग्याहात।